नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमका ह्यो प्रादेशिक खबरो दिता. प्रदेश काँग्रेसीचे आदले प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकार हांणी 8 आमदारा आड दाखल केल्ले अपात्रता याचिकेवेली सुनावणी पुराय जाल्या. सभापती रमेश तवडकार हांणी निवाडो राखून दवरला. सभापतींच्या कार्यालयातल्यान ही माहिती मेळ्ळी. सोमारा मेरेन लेखी बाजू सादर करपाची सवलत याचिकादारांक तशेंच प्रतिवेदींक दिल्या. लेखी बाजू सादर केले उपरांत निवाडो दितले अशी माहिती याचिकादाराचे वकील अभिजीत गोसावी हांणी दिली. याचिकादार तशेंच प्रतिवादी वतीन निमाणो युक्तिवाद पुराय जाला. दिगंबर कामत, मायकल लोबो, दिलायला लोबो, केदार नायक, रुडॉल्फ फर्नांडीस, राजेश फळदेसाय, संकल्प आमोणकार आनी आलेस सिक्वेरा हांणी सप्टेंबर 2022 काँग्रेसींतल्यान भाजपांत प्रवेश केल्लो. काँग्रेसींत वेगळो गट स्थापन करून त्या गटाचे भाजपांत विलीनीकरण जाल्ले. पक्षांतरबंदी कायद्याखाला काँग्रेसीच्या 8 आमदारांचो भाजप प्रवेश बेकायदेशीर थारता असो दावो करीत गिरीश चोडणकार हांणी अपात्रता याचिका दाखल केल्ली. हे याचिकेचेर सोमारा सुनावणी पुराय जाली. ह्यान पयली डॉमनीक नोरोना हांणी दाखल केल्ली अपात्रता याचिका सभापती रमेश तवडकार हांणी भायर मारपाक सांगिल्ली. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकार हांणी दाखल केल्ली अपात्रता याचिका सभापतींकडेन आसात. गोवा शिपयार्डातल्या रोजगारा खातीर गोयच्या खासा करून मुरगाव म्हालातल्या तरणाट्यांक प्राधान्य दिवचे अशी मागणी पंचायत मंत्री मॉविन गुदीन हांणी केल्या. हे विशींचे निवेदन गोवा शिपयार्डचे अध्यक्ष आनी व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश कुमार उपाध्याय हांकां दिल्या. ह्या वेळार मुरगावचे आमदार संकल्प आमोणकार, वास्कोचे आमदार कृष्णा साळकार हाजीर आशिल्ले. मंत्री गुदिनो, आमदार साळकार आनी आमोणकार हांणी सध्या चालू आशिल्ल्या वांगडी मोहिमेविशी चर्चा केली. नाते घट्ट करपा खातीर चडांत चड लोकांक भाजपाचे वांगडी करपाचे ध्येय आसा. मुरगाव, वास्को, दाबोळी मतदारसंघातल्या उदरगतीच्या कामासंबंधी ह्या वेळार चर्चा जाली. थळाव्यांक हांगाच्या केंद्रीय आस्थापनांनी नोकऱ्यो मेळचे खातीर चड भर दिल्या. गोवा शिपयार्ड जरी केंद्रात पडले तरी थळाव्यांक थंय रोजगार मेळना हे योग्य न्हय अशें गुदिनो हांणी सांगला. येवपी काळात दाबोळी विमानतळ, नौदळ, मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या संबंधितांक आपोवन तांचे मुखार थळाव्यांक नोकरेक प्राधान्य मेळचे खातीर चर्चा करतले अशें तांणी स्पश्ट केले. स्मार्ट सिटी खाला राजधानी पणजीत सुरू केल्ल्या कदंबाच्या ई बसींचे लायव्ह लोकेशन आता गुगल मॅपाचेर उपलब्ध आसा. हाका लागून बस कितल्या वेळार भायर सरली, बस नेमकी खंय आसा, ती त्या बस स्टॉपाचेर कितल्या वेळार पावतली, त्या मार्गाचेर हेर खंयची बस आसा आदी माहिती प्रवाशांक मेळटली. हे सेवेक लागून प्रवासी बस स्टॉपाचेर वाट पळोवचे बदला वेळार थंय पावपाक शकतात. स्मार्ट सिटी खाला तयार केल्ले सगळे बस स्टॉप गुगल मॅपाचेर रेकॉर्ड केल्यात. खंयच्याय बस स्टॉपाचेर क्लिक केल्यार त्या मार्गाचेर उपलब्ध आशिल्ल्या सगळ्या बशी विशीं माहिती दाखयतात. हाचे भायर पणजेंतल्या एका सुवातेर सावन दुसरे सुवातेर वचपा खातीर बस सेवा पर्याय निवडल्यार उपलब्ध आशिल्ली ई बसूय गुगल मॅपाचेर दाखयतात. सध्या हे ई बस सेवेक बरो प्रतिसाद मेळटा. हे नवे सुविधेचो लाव चड प्रवाशी घेतले अशी आस्त आसा. स्मार्ट सिटी खाला पणजे कदंबाच्यो इलेक्ट्रीक बशी 1 जुलयाक सुरू जाल्ल्यो. अखिल भारतीय कोंकणी परिशदेचे 33वे अधिवेशन 26 आनी 27 ऑक्टोबराक मडगावच्या रवींद्र भवनात कोंकणी भाषा मंडळा वतीन आयोजित केला. सकाळी 9:30 वरांचेर आयज अधिवेशनाचे उक्तावण जातले. ह्या सुवाळ्याक नामनेचे भाषातज्ञ डॉ गणेश देवी मुखेल सोयरे म्हण हाजीर आसतले. दक्षिणा ह्या आप वावुरपी संस्थेन सरकारी शाळांतल्या वंचीत विद्यार्थ्यांक जेईई तशेंच नीट स्पर्धात्मक परिक्षेची तयारी करपा खातीर फुकट प्रशिक्षण शिश्यवृत्ती दिवपाची येवजण आखल्या. ते जे हुशार आनी पात्र विद्यार्थी आयआयटी आनी वैजकी प्रवेश परिक्षेची तयारी करपाक सोदतात तांणी ह्या शिश्यवृत्ती येवजणेचो लाव घेवचो अशें आवाहन राज्य शिक्षण संचालनालयान केला. 17 वर्सां पिरायेवयले सरकारी शाळेंतले पात्र वंचीत विद्यार्थी हे येवजणे खाला अर्ज करूंक शकतात. दर वर्सा उण्यात उणे 600 विद्यार्थ्यांक शिश्यवृत्ती दितात आनी सादारणपणान 80% विद्यार्थी हे प्रशिक्षण घेवन स्पर्धात्मक परिक्षांनी बरे यश तोडटात अशें दिसून आयलां. 11वेच्या आनी 12वेच्या पात्र विज्ञान विद्यार्थ्यांनी ही शिश्यवृत्तीचो लाव घेवचो. हे बद्दल अधिक माहिती dakshina.org ह्या संकेतस्थळार उपलब्ध आसा. शिक्षण खात्याचे संत सोयरोबानाथ अंबिये शिश्यवृत्ती येवजणेत बदल केल्या. नव्या येवजणेचो लाव घेवपा खातीर पालकांची येणावळ मर्यादा वर्साक 3 लाख रुपयावयल्यान 5 लाख रुपया मेरेन वाडयल्या. हाका लागून उच्च आनी तंत्रीक शिक्षण घेवपी विद्यार्थ्यां खातीर शुल्काचो भार उणो जातलो. ही येवजण राज्य शिक्षण उदरगत महामंडळ चालीक लायतलो. शिक्षण खात्यान हालीच हे विशीं अधिसुचोवणी जारी केल्या. हे येवजणे खाला पदवी, पदविका वा पदवी उपरांतच्या विद्यार्थ्यांक वर्साक चडांत चड 40,000 रुपया मंजूर केल्यात. हाचे खातीर अभ्यासक्रम चडांत चड 5 वर्सांचो आसपाक जाय. विद्यार्थ्यान 10वी 12वी वा गोंय राज्यांतल्या मान्यताय प्राप्त संस्थेतल्यान पदवी मेळयल्ली आसूंक जाय. येवजणे खातीर पात्र थारपा खातीर विद्यार्थ्यांक 100% वर्ग हजेरी आसपाक जाय. येवजणेंत पात्र आसल्यार ही रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांत जमा जातली. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.